हॅलो सर, गुड आफ्टरनून. सीमा बोलते परांजपे स्किन्स मधून. आपण एक्झिबिशन मध्ये इन्क्वायरी केली होती सर सुजूक प्रोजेक्ट रिगार्डिंग. ओके, मग काय मिळाला डिटेल सर आपल्याला? ओके, मग आता काय डिटेल्स पाहिजे असतील तर आम्ही तुमच्याशी शेअर करू शकतो सर. आपल्याकडे बानेर पास आणि लिंक रोडला एक नवीन आपण टॉवर लॉन्च केला होता सर 2 महिन्यापूर्वी. तर ते काय कमर्शियल स्पेसेस आणि काय शॉप्स आहेत. म्हणजे काय म्हणले सर? म्हणजे तुम्हाला असं विकत नाही घ्यायचं, रेंटल वर पाहिजे का सर? ओके, मग आपल्याकडे अमित सर म्हणून आहे जे आमच्याकडे जेवढे पुण्यात आहे ना कमर्शियल ते सगळे बघतात. तर तुम्हाला मी त्यांचा नंबर शेअर करते, तुम्ही एकदा त्यांच्याशी तुमचं रिक्वायरमेंट शेअर करा, ते नक्की तुम्हाला सजेस्ट करतील सर. ठीक आहे, अमित जिंदालकर म्हणून नाव आहे त्यांचं सर. ओके सर, थँक्यू.